लुकाचे सुवर्तमान याचा 13वा अध्याय। त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी पिलाताने गालिल प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्याच्या सुयज्ञ पशूच्या रक्तात कसे मिसळले होते त्याविषयी सांगितले। त्याने त्यांना उत्तर दिले, ह्या गालिलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरून ते इतर गालिलकरांपेक्षा जास्त पापी होते असे तुम्हास वाटते का? मी तुम्हास सांगतो की असे नाही। जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर ते तसे मरण पावले, तसे तुम्हीही मराल। किंवा ज्याच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते 18 जण यरुशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का? नाही। मी तुम्हास सांगतो, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल। नंतर येशूने हा दाखला सांगितला, एका मनुष्याने त्याच्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते, त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पहाव्यास आला, परंतु त्यास काहीही आढळले नाही। म्हणून तो माळ्याला म्हणाला, पहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही। ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का आडवावी। माळाने उत्तर दिले, मालक, हे एवढे 1 वर्ष ते राहू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून त्यास खत घालीन, मग येत्या वर्षात फळ आले तर छानच, जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे। आणि शब्बात दिवशी येशू एका सभास्थानात शिकवित होता। तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने 18 वर्षापासून अपंग केले होते। ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते। येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस। नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली। नंतर येशूने तिला बरे केले होते। तो शब्बताचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला, शब्बात दिवशी कोणतेही काम करू नये असा येहुद्यांचा नियम आहे। तो लोकांस म्हणाला, काम करण्यासाठी 6 दिवस आहेत, म्हणून या 6 दिवसांमध्ये या व बरे व्हा, पण शब्बात दिवशी येऊन बरे होऊ नका। येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बात दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? ही तर आब्रामाची कन्या आहे। सैतानाने हिला 18 वर्ष बांधून ठेवले होते, त्या बंधनातून तिला शब्बात दिवशी सोडविणे चूक होते काय? तो असे म्हणल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला। मग तो म्हणाला, देवाचे राज्य कशासारखे आहे आणि मी त्यास कशाची उपमा देऊ? देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे। तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यावर घरटी बांधली। तो पुन्हा म्हणाला, मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ? ते खमीरासारखे पीठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे। एका स्त्रीने 3 मापे पिठात खमीर मिसळले आणि ते सर्व खमीरामुळे फुगले। येशू यरुशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता गावागावातून आणि खेड्यापाड्यातून तो लोकांस शिकवित होता। कुणीतरी त्यास विचारले, प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना ते शक्य होणार नाही। घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर तुम्ही बाहेर उभे राहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला, प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा, परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही। नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्या बरोबर जेवलो, आम्ही तुमच्या बरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले, आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही। अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा, तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही आब्रामाला आणि इसाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल। आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजाभोवती आपापल्या जागेवर बसतील। जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा। त्यावेळी काही पुरुषांनी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, येथून निघा व दुसरीकडे कोठेतरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे। येशू त्यांना म्हणाला, जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ऐक, मी लोकातून भूते काढीत आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन, तरीही आज उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे, कारण संदेष्टा येरुशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही। येरुशलेमे, येरुशलेमे, जी तू संदेष्ट्यांना मारतेस व देवाने पाठवलेलो दगड मार करतेस, कोंबडी जशी पिलाला आपल्या पंखाखाली एकवटते, तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकास एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती। पहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे। मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही।